श्री समर्थांच्या मनोबोधातला 6वा श्लोक आपण पाहतो आहोत. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना, काम नाना विकारी. नको रे मना, लोभ हा अंगीकारू. नको रे मना, मत्सरू दंभ भारू. या श्लोकामध्ये समर्थाने प्रमुख षडविकारापासून मनाला दूर राहायला सांगितलं आहे. मनुष्य एकदा विकारांच्या अधीन झाला की दिवसेदिवस त्याचं अधःपतन होत जातं, ते शेवट सर्वनाशापर्यंत पोचतो. भगवद्गीता म्हणते तसं, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे मनात विषयाचा ध्यास लागला की त्यातून काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि सर्वनाश अशी ही विनाशाची परंपरा सुरू होते. या श्लोकात प्रथम क्रोधाचा उल्लेख केला आहे, पण क्रोधाचं मूळ कारण काम आहे. कामना म्हणजे आपल्याला जो आवडता विषय असेल तो पुन्हा पुन्हा मिळावा अशी इच्छा असते, अभिलाषा असते. काम पूर्ण होत जाईल तसा तसा लोभ वाढत जातो, आणि काम जर अपूर्ण राहिला तो क्रोध येतो. आणि काम, क्रोध, लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे आहेत असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि या विकारामुळेच मनुष्य पापाचरण करायला प्रवृत्त होतो. आले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे. एकदा कामानंतर क्रोध आला की मनुष्य त्या तिरमिरीत काय वाटेल ते करेल, सांगता येत नाही. समाजात गुन्हे घडतात त्याला बरेच वेळा क्रोध हेच कारण असतं. मनासारखी गोष्ट घडली नाही की क्रोध, आणि त्यावेळी आतताईपणानं खुनासारखी भयंकर कृत्यही घडतात. त्याला त्याचा पश्चाताप होतो, पण नंतर त्यावेळी ती गोष्ट हातून घडून जाते. दररोज वर्तमानपत्रात अशा बातम्या आपण वाचतो. कामक्रोधादी विकार याचे आश्रयस्थानच मुळे देहमनबुद्धी आहे. तेथेच त्याचं पोषण होतं आणि प्रसंगाप्रसंगानं हे विकार रुद्ररूप धारण करतात. अनुवंशिकतेमुळे रक्तातून देखील काही विकार अंगात भिनलेले दिसतात. आता हे विकार जर आवश्यक नाहीत, घातक आहेत, तर ते येतात का असा प्रश्न येतो. हे विकार काही प्रमाणात असतील तर आवश्यक आहेत, थोडं प्रमाण पाहिजे. देहधारणासाठी मर्यादित योग्य कामना हवी. क्रोध देखील थोड्या प्रमाणात हवा. मुलांना चांगलं वळण लागावं, नोकराने काम नीट करावं म्हणून प्रसंगी रागवावं लागतं असा क्रोध चालेल. पण हे विकार आपल्या ताब्यात हवेत आणि आपण जेथे त्याची गरज पडेल तेथे संयमपूर्वक आपल्याला त्याचा वापर करता येईल, तर ते गरजेचं आहे. आपण त्या विकारांच्या अधीन होता कामा नये. लोभ, मत्सर, द्वेष, दंभ या विकारांची व्यवहारात देखील फारशी गरज नाही. विवेक जागृत असेल तर ह्यांना आळ घालता येतो. लोभ म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तूंची, धनाची साठवण करणे, आणि मत्सर म्हणजे दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त काही मिळाले तर त्याबद्दल असूया वाटणं. त्यातून ईर्ष्या उत्पन्न होते. ज्याचा आपण मत्सर करतो त्याला त्याची कदाचित जाणीवही नसते, पण मत्सर करणारा मात्र उगीचच अंतःकरणात जळत राहतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो. यापासून काय मिळतं असं पाहिलं तर काही नाही, उगीचच मत्सर. आपली प्रगती होण्याच्या दृष्टीनं थोडीफार स्पर्धा असावी, पण ती नकोप असावी. मी त्याच्यासारखा मोठा, कर्तृत्व होईन असा प्रयत्न जरूर करावा, पण त्याने मन विकृत होऊ नये. दंभाची तर आवश्यकताच नाही आहे. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याची खटपट कशाला, ढोंग कशाला. यापेक्षा प्रामाणिकपणे आपण ज्या स्थितीत आहोत त्यात समाधान मानावं. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी प्राप्त परिस्थिती येईल ती आनंदानं स्वीकारावी. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मनुष्याला शेवटी शांती, समाधान, आनंद हेच अपेक्षित असतं ना. ते कामक्रोध, लोभ, मत्सर, दंभ या विकारांच्या अधीन झाले तर कसं काय प्राप्त होणार. तेव्हा सावध व्हावं. विचारपूर्वक विवेकानं वर्तन करावं. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे प्रवास करायचा असेल, ईश्वरप्राप्तीचे ध्येय समोर असेल, तर ह्या सर्व विकारांना आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. शक्य असेल तर ध्यानसाधनेनं मनाचं उन्मन म्हणजे अमन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्षण क्षण मनोलय चिदाकाशात करता आला तर मन निर्मळ होतं, विकार कमी होतात, शांती तृप्ती समाधान प्राप्त होतं आणि सर्व जीवन आनंदरूप होतं. हरिओम तत्सत. श्रीराम.